आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गेल्या 10 वर्षात देशात रोजगार निर्मितीमध्ये 36% वाढ झाल्याचं केंद्रीय कामगार मंत्रालयाचं निवेदन। तुरुंगात जाती आधारित भेदभाव, वर्गीकरण आणि विलगीकरण होऊ नये यासाठी नवीन नियमावली जाहीर। केंद्र सरकारनं काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी परिसंस्थात उद्ध्वस्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी। सेन्सेक्स पुन्हा 80,000 उंबरठ्यावर। निफ्टी 24,000 पलीकडे। आणि मनू भाकर, डी मुकेश, प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत सिंह यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर। गेल्या 10 वर्षांमध्ये देशात रोजगार निर्मितीमध्ये 36% इतकी लक्षणीय वाढ झाल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। 2014 ते 2024 या काळात देशात 17 कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त रोजगार निर्माण झाला, तर गेल्या वर्षभरात 60 लाख रोजगार निर्माण झाल्याचं यात म्हटलं आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये कृषी क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधींमध्ये 19%, उत्पादन क्षेत्रात 15% आणि सेवा क्षेत्रात 36% वाढ झाल्याचं या आकडेवारीमधून स्पष्ट होत असल्याचं म्हटलं आहे। देशातला बेरोजगारीचा दर 2017-18 6% होता। 2023-24 तो कमी होऊन सुमारे 3.25% आला, तर रोजगाराचा दर 2017-18 सुमारे 47% 2023-24 पलीकडे गेल्याचं यात म्हटलं आहे। पदवीधर तरुणांची रोजगार क्षमता 2013 सुमारे 34% 2024 सुमारे 55% गेली। 18 ते 28 वर्ष वयोगटातल्या 4,70,00,000 जास्त तरुणांनी EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत आपलं नोंदणी केल्याचं मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्रालयानं तुरुंगासाठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत। नवीन नियमावलीनुसार आता तुरुंग अधिकाऱ्यांना जाती आधारित भेदभाव, वर्गीकरण आणि विलगीकरण करता येणार नाही। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राज्यांना कारागृहातला जाती आधारित भेदभाव दूर करण्यासाठी त्यांच्या कारागृह नियमावली आणि नियमांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक क्षेत्रातल्या आणि भांडवली बाजारातल्या भागधारकांची बैठक घेतली। अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली 7वी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत बैठक होती। केंद्रीय अर्थसचिव, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार या बैठकीला उपस्थित होते। भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी काम करायला सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्ली इथं भटक्या आणि विमुक्त जमातींच्या कल्याणाबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत बोलत होते। हा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी राज्यांनी केंद्राशी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। कागदपत्र नसणं ही भटक्या आणि विमुक्त समाजाची प्रमुख समस्या असून त्यामुळे ते केंद्र सरकारच्या योजनांपासून वंचित राहत असल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद केवळ नियंत्रितच केला नाही, तर काश्मीर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्थाच उद्ध्वस्त केली आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत जम्मू काश्मीरवरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनानंतर बोलत होते। 370वं कलम हटवल्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये 70% इतकी लक्षणीय घट दिसून आली आहे। त्याबरोबरच जम्मू काश्मीरचा विकासही सुरू झाला आहे असं ते म्हणाले। जम्मू काश्मीरला लवकरात लवकर पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज केला। मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आपल्या संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांमध्ये स्टार्टअपचा समावेश करण्याच्या शक्यता तपासायला हव्यात असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं। ते आज नवी दिल्ली इथं डीआरडीओच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रयत्नांमुळे विचारांच्या देवाणघेवाणीला चालना मिळेल आणि भारतीय संरक्षण क्षेत्राला नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणण्याची संधी मिळेल, असं ते यावेळी म्हणाले. नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज दमदार तेजी झाली. सकाळी किरकोळ तेजीने सुरू झालेले बाजार नंतर सातत्यानं वाढत गेले. व्यवहारांच्या दरम्यान सेन्सेक्सनं 80,000 पातळी ओलांडली. दिवसअखेर सेन्सेक्स 1,436 अंकांची वाढ नोंदवून 79,944 अंकांवर बंद झाला. सत्रादरम्यान 24,200 पलीकडे गेलेला निफ्टी दिवसअखेर 446 अंकांची तेजी नोंदवून 24,189 अंकांवर स्थिरावला. डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहन विक्रीमुळे वाहन कंपन्यांचे समभाग तेजीत होते. बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांना आज जोरदार मागणी होती. घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी 2011-12 ऐवजी 2022-23 हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी एका कार्यगटाची स्थापना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं केली आहे. नीती आयोगाचे सदस्य प्राध्यापक रमेश चंद या गटाचे अध्यक्ष असून इतर 18 सदस्य समितीवर आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ सुरजित भल्ला, प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाच्या सदस्या डॉ शमिका रवी, क्रिसल या पतमानांकन संस्थेचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ धर्मकीर्ती जोशी यांचा त्यात समावेश आहे. सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या वार्षिक उर्साला अजमेर इथं आजपासून औपचारिकरित्या सुरुवात झाली. यंदा या उर्साचं 813 वर्ष असून देशापरदेशातील भाविक मोठ्या संख्येनं यात सहभागी होतात. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आज मझार शरीफवर चादर चढवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू उद्या मझार शरीफवर चादर अर्पण करणार आहेत. बांगलादेशी नागरिकांचं भारतात बेकायदेशीर स्थलांतर करणारी एक टोळी दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पोलिसांनी 2 बांगलादेशी नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या 2 भारतीय नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून बनावट कागदपत्रं जप्त केली आहेत. गेल्या महिन्यात 12 बांगलादेशी नागरिकांना परत पाठवलं असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. जपानमध्ये आज सकाळी सायबर हल्ल्यामुळे अनेक वेबसाईटची सेवा खंडित झाली. वेबसाईटच्या प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे सेवा खंडित झाल्याची माहिती एनटीटी डोकोमो या जपानच्या सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीनं दिली. जपानमध्ये अलीकडेच झालेल्या अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यामुळे राष्ट्रीय बँका आणि विमानतळ ऑपरेटरसह अनेक कंपन्यांची यंत्रणा कोलमडली होती. ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी नेमबाज मनू भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश, पॅरा ॲथलेटिक प्रवीण कुमार आणि हॉकीपटू हरमनप्रीत सिंह यांना यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात पॅरा ॲथलेटिक सचिन खिलारी याचाही समावेश आहे. पॅरा जलतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर आणि ॲथलीट सुचा सिंह यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र युवा आणि क्रीडा मंत्रालयानं आज पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली. राष्ट्रपती भवनात 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केलं जाईल. दरम्यान पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंचं उपमुख्यमंत्री तसंच राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं. हॉकी इंडिया लीग स्पर्धेत आज सुरमा हॉकी क्लब संघाचा सामना यूपी रुद्राशी राऊरकेला इथं बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर होणार आहे. रात्री 8:15 सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी श्राचीराह बंगाल टायगर्सनं काल रात्री गोनासिका संघाचा 2-1 असा पराभव केला. रुपिंदर पाल सिंगनं टायगर्ससाठी 2 गोल करून त्यांचा सलग 2 विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या 10 वर्षात देशात रोजगार निर्मितीत 36% वाढ झाल्याचं केंद्रीय कामगार मंत्रालयाचं निवेदन. तुरुंगात जाती आधारित भेदभाव, वर्गीकरण आणि विलगीकरण होऊ नये यासाठी नवीन नियमावली जाहीर. केंद्र सरकारनं काश्मीर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्था उद्ध्वस्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी. सेन्सेक्स पुन्हा 80,000 उंबरठ्यावर, निफ्टी 24,000 पलीकडे. आणि मनू भाकर, डी गुकेश, प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत सिंह यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.